उत्पत्ती प्रकरण 8 जलप्रलयाचा शेवट। मग देवाने नोहा व तारवात त्याच्याबरोबर असलेले वनपशु आणि ग्रामपशु या सर्वांची आठवण केली। देवाने पृथ्वीवर वारा वाहविला तेव्हा पाणी ओसरू लागले, जलाशयाचे झरे व आकाशाची द्वारे बंद झाली आणि आकाशातून पावसाची झोड थांबली। पृथ्वीवरचे पाणी एकसारखे हटत गेले, 150 दिवस संपल्यावर पाणी ओसरत गेले। 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी अरारात पर्वतावर तारू टेकले, 10व्या महिन्यापर्यंत पाणी एकसारखे ओसरत होते व 10व्या महिन्याच्या 1ल्या दिवशी पर्वतांचे माथे दिसू लागले। याला 40 दिवस लोटल्यावर नोहाने तारवास जी खिडकी केली होती ती त्याने उघडली आणि एक कावळा बाहेर सोडिला। तो पृथ्वीवरले पाणी सुकेपर्यंत इकडे तिकडे फिरत राहिला। पाणी भूपृष्ठावरून आटले किंवा नाही हे पाहण्यासाठी त्याने एक कबूतर बाहेर सोडिले। त्या कबूतराला पाय टेकण्यास कोठे आधार न मिळाल्यामुळे ते त्याच्याकडे तारवापाशी परत आले, कारण सगळ्या पृथ्वीच्या पाठीवर अद्याप पाणी होते। तेव्हा नोहाने हात बाहेर काढून त्याला धरून आपल्याकडे तारवात घेतले। त्याने आणखी 7 दिवस वाट पाहून तारवातून त्या कबूतराला पुन्हा बाहेर सोडिले। सायंकाळी ते कबूतर त्याजकडे आले, तो त्याच्या चोचीत जैतून झाडाचे नुकतेच खोडलेले पान आहे असे त्याला दिसले। नोहा त्यावरून समजला की आता पृथ्वीवरचे पाणी आटले आहे। त्याने आणखी 7 दिवस थांबून त्या कबूतराला पुन्हा सोडिले, ते त्याजकडे पुनरपी परत आले नाही। 601व्या वर्षाच्या 1ल्या महिन्याच्या 1ल्या दिवशी पृथ्वीवरचे पाणी सुकून गेले तेव्हा नोहाने तारवाचे छप्पर काढून पाहिले, तो पृथ्वीचा पृष्ठभाग वाळला आहे असे त्याला दिसले। 2ऱ्या महिन्याच्या 27व्या दिवशी जमीन खडखडीत वाळली। मग देव नोहाला म्हणाला, तू आपली बायको पुत्र व सुना यास घेऊन तारवातून बाहेर निघ। पक्षी पशु व भूमीवर रांगणारे सर्व यापैकी जे प्राणी तुझबरोबर आहेत त्या सर्वांस बाहेर आण, म्हणजे पृथ्वीवर त्यांची संतती विपुल होईल, ते फलद्रूप होऊन पृथ्वीवर बहुगुणित होतील। तेव्हा नोहा आपले पुत्र बायको व सुना यास घेऊन बाहेर निघाला। प्रत्येक पशु, प्रत्येक रांगणारा प्राणी, प्रत्येक पक्षी असे पृथ्वीवर संचार करणारे प्राणी जातवारीने तारवातून बाहेर निघाले। नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधिली आणि सर्व शुद्ध पशु व सर्व शुद्ध पक्षी यातले काही घेऊन त्या वेदीवर त्यांचे होमार्पण केले। परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, मानवामुळे मी इतःपर भूमीला कधीही शाप देणार नाही, कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात, तर मी आताच्याप्रमाणे पुन्हा अखिल जीवांचा कधीही संहार करणार नाही। पृथ्वी राहील तोवर पेरणी व कापणी, थंडी व ऊन, उन्हाळा व हिवाळा, दिवस व रात्र ही व्हावयाची राहणार नाहीत।